아카시오니 뭄바이. नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त दिल्लीत भारत मंडपम इथं 3000 युवा नेत्यांशी संवाद साधणार. गेल्या वर्षभरात 16,914 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात यश आलं असून स्वातंत्र्यानंतरची ही सर्वात मोठी कामगिरी असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. येत्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी महाराष्ट्रातल्या 23 जणांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रण. आणि अमेरिकेत कॅलिफोर्निया इथं लागलेल्या वणव्यात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू. आणि आता बातम्या विस्तारानं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त दिल्लीत भारत मंडपम इथं 3000 युवा नेत्यांशी संवाद साधणार आहेत. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. विकसित भारतासाठी 1,00,000 तरुणांना राजकारणात सहभागी करून त्यांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा या संवादाचा उद्देश आहे. यावेळी तंत्रज्ञान, शाश्वतता, महिला सक्षमीकरण, उत्पादन आणि शेती यासारख्या विषयांवर 10 उत्कृष्ट निबंधांच्या पुस्तकाचं प्रकाशन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. 2024 मध्ये 16,914 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात पोलीस आणि एनसीबीला यश मिळालं आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज ही माहिती दिली. स्वातंत्र्यानंतरची ही सर्वाधिक आकडेवारी आहे असंही ते म्हणाले.
मुझे आप सभी को बताते हुए आनंद है कि वर्ष 2024 में जब्त ड्रग की मूल्यों का जो रिकॉर्ड है वो सभी रिकॉर्ड तोड़कर हम 16,914 करोड़ के ड्रग को जब्त करने में देश भर की पुलिस और एनसीबी को सफलता है. इसलिए आजादी के बाद का ये सबसे बड़ा आंकड़ा है. यही इंगित करता है कि हमारे प्रयासों को सफलता मिल.
शहा आज दिल्लीत अंमली पदार्थ तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर आयोजित परिषदेला संबोधित करत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विकसित भारताचं निर्माण करायचं असेल तर नशामुक्त भारताच्या सिद्धीशिवाय ते शक्य नाही. यासाठी केंद्र आणि राज्यांनी एका व्यासपीठावर येऊन काम करायला हवं असं आवाहन शहा यांनी यावेळी केलं. या परिषदेदरम्यान अंमली पदार्थ विल्हेवाट पंधरवडा मोहिमेचा शुभारंभ अमित शहा यांच्या हस्ते झाला. येत्या 25 तारखेपर्यंत सुरू राहणाऱ्या अंमली पदार्थ विल्हेवाट लावण्याच्या 15 मोहिमेदरम्यान 8,600 कोटी रुपये मूल्यांच्या सुमारे 1,00,000 किलो अंमली पदार्थांची विल्हेवाट लावली जाणार आहे. यामुळे एक ठोस संदेश जनतेपर्यंत जाईल अशी मला खात्री आहे असा विश्वासही शहा यांनी व्यक्त केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्येतल्या रामलल्ला अभिषेकाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. हे मंदिर शतकानुशतक बलिदान, तपश्चर्या आणि संघर्षानंतर बांधलं गेलं आहे असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी याला आपल्या संस्कृतीचा आणि अध्यात्माचा महान वारसा असंही म्हटलं आहे. विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी हे दिव्य आणि भव्य राम मंदिर प्रेरणादायी ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेला 1 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आजपासून 3 दिवसांचा विशेष कार्यक्रम सुरू होत आहे. गेल्या वर्षी 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा झाली, परंतु तिथीनुसार आजपासून हा उत्सव साजरा केला जाणार आहे. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते रामलल्लांचा अभिषेक होणार आहे. प्रयागराजमध्ये होणाऱ्या महाकुंभ 2025 साठी अवघे 2 दिवस उरले असताना यात्रेकरू आणि पर्यटकांसाठी वाहतुकीच्या विविध माध्यमातून शहरात पोहोचण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. भारतीय रेल्वेनं लाखो भाविकांसाठी प्रयागराजला जाणारा सुरक्षित आणि 3,300 विशेष गाड्यांसह 10,000+ गाड्या या मार्गावर चालवल्या जात आहेत. अनारक्षित प्रवाशांसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळानं 7,000 बसेस तैनात केल्या आहेत, ज्यात 350 शटल बसेस विशेषतः जत्रा परिसरात देखरेख करण्यासाठी तैनात केल्या आहेत. विमान कंपन्यांनी नवीन उड्डाणं जोडल्यामुळे प्रयागराजला महाकुंभदरम्यान 25 प्रमुख शहरांशी थेट हवाई संपर्क असेल. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी मुंबईतल्या 5 आणि महाराष्ट्रातल्या 23 व्यक्तींना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे. यामध्ये मुंबईतल्या अतुल जाधव, वैभव पाटील, ब्रह्मदेव पंडित, अभय ब्रह्मदेव, पंडित उज्ज्वला पाटील यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. यावर्षी 26 जानेवारी रोजी नवी दिल्लीत कर्तव्य पथावर होणाऱ्या संचलनाला विविध क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 10,000 व्यक्तींना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. अमेरिकेत लॉस एंजेलिस काउंटीजवळ लागलेल्या वणव्यामध्ये आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार 13,000 जास्त इमारती आगीत नष्ट झाल्या असून जवळपास 1,00,000 अधिक रहिवाशांना स्थलांतराचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या या प्रदेशात 4 मोठे वणवे लागले आहेत. सांता मोनिका आणि मालिबू दरम्यान सर्वात मोठी आग लागली असून कालपर्यंत ही आग 8% आटोक्यात आली आहे, तर अल्टाडेना आणि पसाडिना जवळ लागलेली आग 3% आटोक्यात आली आहे. दरम्यान पाणी व्यवस्थापनाशी संबंधित तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरने दिले आहेत. लॉस एंजेलिसमध्ये लागलेला वणवा अनेक महिने सुरू राहण्याची शक्यता आहे. भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि तिचा सहकारी निक हेग NICR दुर्बिणीच्या दुरुस्तीसाठी अंतराळ स्थानकातून बाहेर पडून वावरणार आहेत. न्यूट्रॉन ताऱ्यांच्या अंतर्भागाचं निरीक्षण करण्यासाठी बनवलेल्या या दुर्बिणीच्या संरक्षक कवचातून सूर्यप्रकाश झिरपल्यामुळे नोंदींमध्ये बिघाड झाल्याचं दिसून येत आहे. त्याची दुरुस्ती हे दोघे येत्या 16 जानेवारीला करणार आहेत. दरम्यान अंतराळात अडकलेले सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर हे अमेरिकन अंतराळवीर येत्या मार्चपर्यंत तरी पृथ्वीवर परतणार नाहीत असं नासानं जाहीर केलं आहे. सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष थर्मन षणमुगम रत्नम 14 ते 18 जानेवारी दरम्यान भारत भेटीवर येत आहेत. सिंगापूर राष्ट्राध्यक्षाची गेल्या 10 वर्षातली ही पहिली भारत भेट असून भारत आणि सिंगापूर यांच्यातल्या राजनैतिक संबंधांना 60 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ही भेट आहे. आपल्या दौऱ्यात षणमुगरत्नम नवी दिल्ली आणि ओदिशाला भेट देतील, तसंच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चाही करतील. खो खो विश्वचषक स्पर्धेची सुरुवात येत्या सोमवारपासून नवी दिल्लीत इथल्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये होणार आहे. 20 पुरुष आणि 19 महिला संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. आतापर्यंत 14 संघांचं आगमन झाल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे. युरोप, दक्षिण आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेमधले संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. स्पर्धेची पूर्ण तयारी झाल्याचंही आयोजकांनी सांगितलं. 19 जानेवारीपर्यंत या स्पर्धा चालणार आहेत. 14 जानेवारी हा दिवस देशाच्या 3 सशस्त्र दलांमधून निवृत्त झालेल्या जवानांचा दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्तानं मुंबईत मरीन ड्राईव्ह इथं 500 निवृत्त जवानांचं संचलन उद्या होणार आहे. यात शौर्यपदक विजेते जवानही सहभागी होतील. देशाच्या सेवेसाठी निवृत्त जवानांचं योगदान अधोरेखित करणं हा या संचलनाचा उद्देश आहे. चित्रपटसृष्टीत लेखकांना योग्य तो मान आणि मोबदला मिळणं गरजेचं आहे असं प्रतिपादन प्रसिद्ध पटकथा लेखक आणि गीतकार पद्मभूषण जावेद अख्तर यांनी केलं आहे. 21व्या 3rd आशियाई चित्रपट महोत्सवाच्या काल झालेल्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान त्यांना एशियन कल्चर या विशेष पुरस्कारानं गौरवण्यात आलं. आसाममध्ये दिमा हासो जिल्ह्यातल्या उमरागो कोळसा खाणींमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं मृत्यूमुखी पडलेल्या आणखी एका खाण कामगाराचा मृतदेह आज मदत पथकानं बाहेर काढला. हवामान. लडाखमध्ये तापमानात घट झाली असून द्रासमध्ये 24.8° सेल्सिअस आणि कारगिलमध्ये 14.6° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. जोझिलामध्ये सर्वात कमी 31° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कारगिल श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक सोमवारपर्यंत बंद राहणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये आजही थंडीची लाट कायम असून येत्या 24 तासात पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता असल्यानं हवामान विभागानं म्हटलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये आज ढगाळ हवामान राहणार असून येत्या 24 तासात जम्मूमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. हिमाचल प्रदेशाच्या डोंगराळ भागात आज दाट धुकं पसरलं आहे. धुक्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला असून वाहतूक मंदावली आहे. राजस्थानात अनेक जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासून पाऊस पडत असून थंडीचा कडाका वाढला आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त दिल्लीत भारत मंडपम इथं 3,000 युवा नेत्यांशी संवाद साधणार. गेल्या वर्षभरात 16,914 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात यश आलं असून स्वातंत्र्यानंतरची ही सर्वात मोठी कामगिरी असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. येत्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी महाराष्ट्रातल्या 23 जणांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रण. आणि अमेरिकेत कॅलिफोर्निया इथं लागलेल्या वणव्यात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया 3 वाजता. नमस्कार.